हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. सर, आशिष किंमत मधून बोलतोय.
हा,
तुम्हाला आताश्री बानेर मध्ये फ्लॅट हवा होता ना? तर काय बोलणं झालं होतं त्याच्या रिगार्डिंग फ्लॅट मॅनेजरशिपची वगैरे? काय म्हणजे रेंटल फ्लॅट हवा आहे का तुम्हाला? अच्छा, ओके. मग तुम्ही साईट मॅनेजरला एकदा कॉल करून विचारून बघा ना. अच्छा, नऊ. अच्छा, चालेल मॅम, मी बघतो. असेल तर तुम्हाला कॉल.
पण ते पॅन कार्ड तिकडचं आहे ना, ते तुमचं जे सगळ्यात मोठं आहे ते.
ओके, गुगाव चा असेल. आहे
गुगाव? नाही,
कोण आहे?
गुगाव नकोय मला.
अच्छा, बानेरचंच म्हणताय का तुम्ही?
हा, पॅन कार्ड क्लबच्या इकडे आहे ना, ते तिथेच पाहिजे.
ठीक आहे मॅम, असेल तर आम्ही कळू मॅम. आता मे बी मग अवेलेबल असतील. तुम्ही विचारलं ना साईट मॅनेजरला?
हा, पण काय होतं मी तुम्हाला सांगते. माझी एक मैत्रीण आणखी दुसरीकडे राहते, दुसऱ्या असोसिएशन मध्ये. त्या पर्यंतला माहित असतं, पण इंटरनेटवर खूप
लोकांना कसं असतं मॅम, आम्ही एकदा फ्लॅट विकले की मग ते फ्लॅट
ओनर काय म्हणायचं की तिथले कोणीतरी लोकल म्हणजे मॅनेजर म्हणा काही म्हणा, त्यांना नाही का काही माहित असतं?
मॅम, मी तुम्हाला नंबर दिला होता त्यांचाच होता.
त्यांच्याकडे काही नाही
आहे, विचारलं होतं. हा मॅम, नसते.
आणि मला कळवा.
हो मॅम.
थँक्यू.
थँक्यू.